आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकरी महिला युवा अल्पसंख्याकांसाठी विविध सवलती जाहीर करणारा राज्याचा चालू आर्थिक वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर. पुढच्या महिन्यापासून राज्यातल्या 2.5 कोटीहून अधिक महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा मिळणार 1.5 हजार रुपये. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतून 10 लाख युवकांना वर्षभर मिळणार 10 हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन. 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज. अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 15 जुलैपर्यंत मदत देण्याचं राज्य सरकारचं विधानसभेत आश्वासन. आणि महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताच्या विक्रमी 525 धावा. स्मृती मंथाना आणि शेफाली वर्माची भागीदारी. जलद शतक आणि द्विशतकाचे विक्रम. शेतकरी महिला युवा अल्पसंख्याकांसाठी विविध सवलती जाहीर करणारा राज्याचा चालू आर्थिक वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. हा त्यांचा 10वा अर्थसंकल्प आहे. विधान परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. पेट्रोल आणि डिझेलवरचा मूल्यवर्धित कर राज्यभरात एकसमान करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्यानुसार मुंबई ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात डिझेलवरचा वॅट सध्याच्या 24 टक्क्यांवरून 21 टक्के प्रस्तावित केला आहे. यामुळे डिझेल लिटरमागे 2.07 रुपये स्वस्त होईल. तर पेट्रोलवरचा वॅट 26 टक्क्यांवरून कमी करून 25 टक्के करणं प्रस्तावित आहे. यामुळे पेट्रोल लिटरमागे 65 पैसे स्वस्त होईल. एकूण 6,12,293 कोटी रुपयांची तरतूद अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात केली आहे. महसुली खर्च 5,19,514 कोटी रुपये अंदाजित करण्यात आला आहे. तर 20,051 कोटी रुपयांची महसुली तूट आणि 1,10,355 कोटी रुपयांची राजकोषीय तूट आहे. बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केली. याअंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातल्या पात्र महिलांना दरमहा 1.5 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी एकूण 46 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. राज्यातल्या 2.5 कोटीहून अधिक महिलांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक घरामागे 3 गॅस सिलेंडर मोफत देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचीही घोषणा अजित पवार यांनी आज केली. 52 लाखाहून अधिक कुटुंबांना याचा लाभ होईल. चालू शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसंच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची 100% प्रतिपूर्ती देण्याचा निर्णयही सरकारनं जाहीर केला. 8 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या 2 लाखाहून अधिक मुलींना या निर्णयाचा लाभ होण्याचा अंदाज आहे. युवकांना प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण मिळावं यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेची घोषणा या अर्थसंकल्पात झाली. याअंतर्गत 10 लाख युवकांना वर्षभर कामाचं प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यासाठी दरमहा 10 हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन राज्य सरकार देईल. शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोचवण्यासाठी दरवर्षी 50 हजार युवकांना कार्यप्रशिक्षण सरकार देणार आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी सरकारनं मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची घोषणा अर्थसंकल्पात केली. यात 44 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल. याशिवाय मागेल त्याला सौर ऊर्जा पंप देण्याची योजनाही सरकारनं जाहीर केली. नुकसानीचे पंचनामे जलद आणि पारदर्शी होण्यासाठी ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू होणार आहे. गाव तिथं गोदाम योजनेची घोषणा सरकारनं केली असून यात पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचं बांधकाम आणि दुरुस्ती केली जाईल. अटल बांबू समृद्धी योजनेतून 10 हजार हेक्टर खासगी क्षेत्रावर बांबूची लागवड करण्याचा मानस सरकारनं जाहीर केला आहे. यात प्रतिरोपासाठी 175 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. सर्व स्वरुपातलं सार्वत्रिक दारिद्र्य नाहीसं करण्याचं शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याचा मानस राज्य सरकारनं जाहीर केला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतून आता दरमहा 1,000 ऐवजी 1,500 रुपये अर्थसहाय्य दिलं जाईल. दिव्यांग व्यक्तींसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना सरकारनं जाहीर केली आहे. त्यात पहिल्या टप्प्यात 34,400 घरं बांधली जाणार आहेत. वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली. यातून कीर्तनकार वारकरी भजनी मंडळ यांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, तसंच पालखी मार्गांचं व्यवस्थापन केलं जाईल असं ते म्हणाले. पंढरपूर वारीला जागतिक नामांकन मिळावं यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवणार असल्याची घोषणा त्यांनी केली. याशिवाय कोकणातली कातळशिल्प दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सवाचाही प्रस्ताव पाठवला जाईल. यावर्षीपासून वारीतल्या मुख्य पालख्यांमधल्या दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपयांचं अर्थसहाय्य सरकार देणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प असून महिला आणि बेरोजगारांना आर्थिक ताकद देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केली.
हे सरकार दिलेला शब्द पाळणार आहे. आतापर्यंत हे सरकार जे जे बोललं ते पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे अर्थसंकल्पात पैशाची तरतूद करून ह्या सर्व योजना केलेल्या आहेत. या योजना पूर्णपणे राबवल्या जातील.
केंद्राकडून राज्यांना मिळणाऱ्या कर हिश्यात वाढ होण्याची अपेक्षा असून अर्थसंकल्पात पर्यायांचा विचार केल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. अतिशय प्रगतीशील, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय असा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेत बळीराजाच्या कष्टाचा आदर आणि सन्मान या अर्थसंकल्पात केल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. तर फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोके संकल्प अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सरकारनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला आहे असा आरोप त्यांनी केला. हा अर्थसंकल्प आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असून त्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता त्यांची लूट करण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. दिशाभूल करणारा अर्थसंकल्प अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. मोघम अर्थसंकल्प असून त्यात विभागनिहाय तरतुदी नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. अतिशय बेजबाबदार अर्थसंकल्प असून पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचा नुसता आव आणि फक्त घोषणा असलेला पोकळ अर्थसंकल्प असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 15 जुलैपर्यंत मदत देऊ असं आश्वासन सरकारनं आज विधानसभेत दिलं. अवकाळी पावसामुळे राज्यातल्या 2,91,000 हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज चेन्नईत सुरू झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं पहिल्यांदाच एका दिवसात 500 अधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मंधानानं शतक तर शेफाली वर्मानं द्विशतक झळकावलं. या दोघींनी पहिल्या गड्यासाठी 292 धावांची भागीदारी केली. हाही एक विक्रम आहे. स्मृतीनं 149 तर शेफालीनं 205 धावा केल्या. शेफाली सर्वात जलद शतक करणारी महिला फलंदाज ठरली. तिनं 113 चेंडूत शतक साकारलं. याआधी इंग्लंडच्या जॅन ब्रिटिननं 1984 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 137 चेंडूत शतक झळकावलं होतं. तिचा हा विक्रम स्मृती मंधानानं 122 चेंडूत शतक ठोकत मोडला. तिच्यापेक्षा कमी चेंडूत शतक पूर्ण करत शेफालीनं नवा विक्रम नोंदवला. त्यानंतर 194 चेंडूत द्विशतक करत तिनं आणखी एक विक्रम नोंदवला. आजचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या 4 बाद 524 धावा झाल्या होत्या. जेमिमा रॉड्रिग्सनं 55 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर 42 तर रिचा घोष 43 धावांवर खेळत होत्या. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकरी महिला युवा अल्पसंख्याकांसाठी विविध सवलती जाहीर करणारा राज्याचा चालू आर्थिक वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर. पुढच्या महिन्यापासून राज्यातल्या 2.5 कोटीहून अधिक महिलांना मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजनेतून दरमहा मिळणार 1,500 रुपये. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून 10 लाख युवकांना वर्षभर मिळणार 10,000 रुपयांपर्यंत विद्यावेतन. 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज. अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 15 जुलैपर्यंत मदत देण्याचं राज्य सरकारचं विधानसभेत आश्वासन आणि महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताच्या विक्रमी 525 धावा स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माची भागीदारी जलद शतक आणि द्विशतकाचे विक्रम याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार.